नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. आज साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशातील जनता तसंच पंचायत राजमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण स्तरावरील पंचायत राज यंत्रणा स्थानिकांना सत्तेत सहभागी करून घेत विकास साधत असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. ग्रामीण भागात आत्मनिर्भरता आणि विकासासाठी स्थानिक पंचायतींचं मोलाचं कार्य असून देशाच्या विकासातही मोठा वाटा असल्याचं उपराष्ट्रपतींनी सामाजिक माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुंबईतील रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक चालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा यासाठी परिवहन विभागानं विशेष पुढाकार घेतला आहे. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या सहकार्यानं चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी विनामूल्य प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी तज्ज्ञ साहित्यिकांमार्फत लवकरच अभ्यासक्रम तयार केला जाणार असून कोकण मराठी साहित्य परिषद आपल्या 72 शाखांमधून तर मुंबई मराठी साहित्य संघ ऑनलाईन माध्यमातून हे वर्ग चालवणार आहे. वाहन चालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्यात दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता वाढवण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ NDDBच्या सहकार्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल आयोजित NDDB आणि महानंद प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दुधातील भेसळ रोखण्यासाठी NDDBनं खास टेस्ट स्ट्रीप विकसित केली असून पुढील 6 महिन्यात ती पूर्णपणे कार्यान्वित होईल. ही स्ट्रीप युरियासारखे घटक ओळखण्यास सक्षम आहे. जास्तीत जास्त गावे आणि उत्पादकांना सहकारी दूध व्यवस्थेत जोडण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढण्यासोबतच ग्राहकांना दर्जेदार दूध मिळण्यास मदत होईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त येत्या 27 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर इथं स्वराज्य संकल्प महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. भोंडवे पाटील प्रांगणावर सायंकाळी 6:30 हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं घाटी रुग्णालयात आज देहदान केलेल्या नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी स्मृती सुमन सोहळा विशेष कृतज्ञता कार्यक्रम पार पडला. शरीरशास्त्र विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमात देहदान करणाऱ्याच्या कुटुंबियांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे, डॉ अर्चना कल्याणकर आदी उपस्थित होते. देहदान हा शेवट नसून ती एका नव्या कार्याची सुरुवात आहे. त्यातून भावी डॉक्टरांच्या ज्ञानाची पहाट उजाडते असं न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी यावेळी म्हटलं. या सोहळ्याला देहदानी कुटुंबातील सदस्य आणि वैद्यकीय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यात वराडाचं वाहन आणि ट्रक यांच्या झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात काल रात्री 9:30 सुमारास घडला. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश असून नवरदेवाचा मामा मामीचाही समावेश आहे. श्वेता पुरुषोत्तम नगरे, प्रभाकर चाचेरकर, मंत्री प्रभाकर चाचेरकर, दुर्गा देवराम नगरे, नैना देवराम नगरे अशी मृतांची नावं आहेत. वराडाचं वाहन अनुचाळकडे जाताना सौंदड पुनर्वसन इथं पवनी मार्गावर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक वराडच्या वाहनाला धडकल्यानं ही दुर्घटना घडली. हवामान. राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला तर रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. इजिप्तच्या काहिरा इथं सुरू असलेल्या ISSS ज्युनियर नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं 2 सुवर्णपदकासह एकूण 9 पदकं जिंकत पदक तालिकेत पहिलं स्थान प्राप्त केलं आहे. प्राची गायकवाडनं काल ज्युनियर महिला 50 मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 554.6 अंकासह सुवर्णपदक जिंकलं. या अगोदर शिवा नरवालनं मंगळवारी पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरच आमचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.